शांति। प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे। ही संस्था संपूर्ण विश्वभर पसरलेली आहे। याचं मुख्यालय माउंट अबू राजस्थान येथे आहे। या संस्थेचं कार्य 139 देशांमध्ये सध्या चालू आहे। विशेष म्हणजे ही संस्था मानवनिर्मित नसून स्वयं ज्योतिर्बिंदू निराकार परमपिता सुपरमात्मा यांनी स्वतः ती स्थापन केलेली आहे। या संस्थेचं वैशिष्ट्य असं की 8500 अनेक सेवा केंद्र भारतभर आहेत आणि या सेवा केंद्राचं संचालन महिला करत आहेत आणि या महिलांना मार्गदर्शन करणारी मुख्य प्रशासिका दादी जानकीजी या सध्या 95 वर्षाच्या असून मुख्यालय माउंट आबू येथे राहत असून संपूर्ण विश्वाचा कारभार ते स्वतः सांभाळत आहेत। त्यांचं वैशिष्ट्य असं की संपूर्ण विश्वामध्ये स्थिर मनाची महिला म्हणून त्यांना गौरविण्यात आलेला आहे आणि विशाखापट्टणम येथे त्यांना डॉक्टरेट पदवी मिळालेली आहे। गीतम युनिव्हर्सिटी यांच्यातर्फे आणि आज त्या 95 वर्षाच्या असून देखील आराम न करता संपूर्ण विश्वभर परिभ्रमण करत संपूर्ण जगातील आत्म्यांना प्रकृतीला पशूंना सर्वांना आपल्या मनाच्या शुद्ध व्हायब्रेशन्सद्वारे सुख शांती आनंदाची प्राप्ती करून देत आहेत आणि हेच मार्गदर्शन या ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांना केलं जातं आणि यांच्याचद्वारे संपूर्ण विश्वभर सुख शांती निर्माण करण्याचं कार्य शिव परमात्मा प्रजापिता ब्रह्मतणाच्या आधारे करत आहे। या संस्थेमध्ये अनेक क्षेत्राशी जोडलेले कार्य अर्थात महिला विभाग, यूथ विभाग, सायंटिस्ट विभाग, इंजिनिअरिंग विभाग, डॉक्टर विभाग अशा अनेक विभागातील श्रेष्ठ पदव्युत्तर किंवा अनेक छोट्या मोठ्या आसामींना दुःख आणि अशांतीपासून मुक्त होऊन सुख शांती आणि तणावमुक्त जीवन कसं जगायचं याविषयी सुंदर मार्गदर्शन केलं जातं। आणखी एक खुशखबरी की जवळजवळ 1.5 ते 2 लाख कुमार आणि कन्या निर्व्यसनी जीवन जगत आहेत। संपूर्ण ब्रह्मचर्य व्रताचं पालन करीत या ब्रह्मकुमारी संस्थेमध्ये जे नियम आहेत त्यांचं पालन करीत आज ते सुखमय जीवन जगत आहेत आणि स्वतःप्रमाणे इतरांनाही ते घडवित आहेत। आणखी एक विशेष खुशखबर की जवळजवळ 25,000 अधिक समर्पित कन्या या संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत। त्यांनी आपलं कुमारी जीवन ईश्वराला अर्पित करून या संस्थेतून सर्व जगातील लोकांना विश्वातील लोकांना सुख आणि शांती मिळवून देण्याचं कार्य करीत आहेत। सर्वांना तणावातून मुक्त, व्यसनमुक्त, क्रोधमुक्त करण्याचं कार्य निस्वार्थपणाने त्या करीत आहेत. अशा संस्थेचं कार्य बघून या संस्थेला शांती पुरस्कार मिळालेला आहे. त्याचप्रमाणे युनो आणि युनेस्को या आंतरराष्ट्रीय शांती निर्माण करणाऱ्या संस्थेशी ब्रह्मकुमारी संस्था सल्लागार समितीच्या रूपामध्ये कार्य करीत आहे. तर अशा प्रकारे हा संस्थेचा परिचय आहे. आणि आज आपल्या समोर जी डीव्हीडी आम्ही उपलब्ध करीत आहोत, या डीव्हीडीच्या माध्यमाद्वारे महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या गावांमधून खेड्यांमधून मराठीमध्ये परमात्म्याचा स्वतःचा परिचय आम्ही करून देण्याचा एक सुंदरसा प्रयत्न करीत आहोत. यामध्ये आपल्याला माहिती मिळणार आहे की मी कोण आहे, मी कुठून आलेली आहे, या धरतीवर जर माझा जन्म झालेला आहे तर मग माझं कर्तव्य तरी काय, श्रेष्ठ कर्तव्य करण्याचा आधार काय आहे. परमात्म्याला शोधण्यामध्ये अनेक वर्ष लोटली तरी सुखशांती आपल्या पदरात आलेली नाहीये, ती दूर का पळून जाते, मग खरा परमात्मा आहे तरी कोण, तो कसा दिसतो, तो कुठे राहतो. जर गीतेत वर्णिल्याप्रमाणे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत असं जर म्हटलेलं आहे, मग तो परमात्मा या धर्तीवर आलेला आहे तर नेमकं या धर्तीवर येऊन तो काय कार्य करीत आहे याची ओळख आपल्यापर्यंत आम्ही पोचवित आहोत. हे सृष्टीचक्र न थांबता चालू आहे, मग याचा आधी काय, मध्य काय, अंत काय आहे, याचं गूढ रहस्य आम्ही आपल्यासमोर उघडीत आहोत. त्याचप्रमाणे आपण स्वस्तिक काढतो, त्याला शुभ समजलं जातं किंवा शुभ चिन्ह म्हणून आपण त्याला मानतो, मग त्या स्वस्तिकला चार भाग का असतात, त्याचा आपल्या जीवनाशी, आपल्या भविष्याशी, आपल्या भूतकाळाशी काय संबंध आहे याचंही वर्णन या डीव्हीडीमध्ये केलेलं आहे. त्याचप्रमाणे मनुष्याची चढती कला कशी होते, उतरती कला कशी होते, याचं सुंदर वर्णन आपल्या समोर उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे आज सर्वजण मेडिटेशन करू इच्छितात, स्वतःच्या मनाला कुठेतरी शांत करू इच्छितात, एक आरामाची जागा शोधतात. मग आरामाची जागा न शोधता आपणच आपल्या मनाला असेल त्या स्थितीमध्ये आराम कसा देऊ शकतो, आपणच आपल्या मनबुद्धीला असेल तिथे शांत कसं करू शकतो, ज्याच्यासाठी सुंदर मार्गदर्शन मेडिटेशनच्या आधारे आपल्याला आम्ही करवित आहोत. अतिशय ही सुंदर डीव्हीडी, खास आपलं जीवन पालटवून टाकणारी ही डीव्हीडी बनलेली आहे. तर कृपया आपण या डीव्हीडीचा लाभ घ्या आणि आपलं जीवन आपण अतिशय सुखमय, शांतीमय, आनंदमय बनवा. ओम शांती.